बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, तुम्ही सॅनिटरी पॅडचा वापर झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे नष्ट करावे. त्यांना तुम्ही पेपरमध्ये ठेवून जाळू शकता, पण अशा ठिकाणी जाळावे जिथे वायू प्रदूषण होऊ नये. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.